चीनी मंडी .com पॉडकास्ट।
दोन आठवड्यामध्ये उसाची थकबाकी न भागवल्यास साखर कारखान्यावर होणार कारवाई। ऊस शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दोन आठवड्यात न दिल्यास साखर कारखान्यांचे गोदाम सील केले जातील। ऊस विभागानं खड्डा, रामकोला, कप्तानगंज, सेवरही आणि ठाढा साखर कारखान्याला यासाठी नोटीस दिली आहे। जनपद येथील कारखान्यांनी 318.80 लाख क्विंटल ऊसाचं गाळप केलं। हंगाम संपल्याच्या एका महिन्यानंतर शेतकऱ्यांना 66.20% पैसे भागवले आहेत, तर आत्तापर्यंत 90% पैसे भागवले जायला हवे होते। शासनानं देखील गाळप संपल्याच्या 14 दिवसांच्या आत पैसे भागवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, पण त्याचं पालन होत नाही। कप्तानगंज साखर कारखाना आत्तापर्यंत 39.61%, ढाढा कारखाना 76.27%, खड्डा 55.35%, रामकोला 73.63%, तर सेवरही कारखान्यानं 63.90% पैसे भागवले आहेत। जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांनी सांगितलं की कारखाना व्यवस्थापकाला नोटीस देऊन 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे। यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल।